आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेला प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट. शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी यूपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातल्या पहिल्या डावात भारताकडे 378 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरता मोहीम देशातील लाखो शेतकऱ्यांचं भविष्य बदलतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह 42,000 कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ काल पंतप्रधानांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. देशात विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शेतकरी दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाले होते. या योजना आत्मनिर्भरता ग्रामविकास आणि कृषी नवोपक्रमांच्या नवीन युगाची सुरुवात आहेत असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या 35 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीचं उत्पादन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. यात तूर उडीद मसूर डाळीचं उत्पादन वाढवलं जाईल. याचा फायदा 2 कोटी डाळ उत्पादकांना होईल असं त्यांनी सांगितलं. धनधान्य योजनेत पशुधनावरही लक्ष केंद्रीत केल्याचं पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. पिकांच्या हमीभावात सरकारनं वाढ केली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3,90,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित झाला असं चौहान यांनी सांगितलं. या योजनेचा महाराष्ट्रातला मुख्य कार्यक्रम पुण्यात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. राज्यातल्या पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या 9 जिल्ह्यांचा योजनेत समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेतली. गोर यांच्या कार्यकाळात भारत अमेरिका यांच्यातील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम होईल असा विश्वास पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आहे. तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि गोर यांच्या दरम्यान उभय देशातील द्विपक्षीय संबंध आणि त्याचं जागतिक महत्व यावर चर्चा झाली. गोर यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्याचं जयशंकर यांनी एका समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तत्पूर्वी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि गोर यांच्या दरम्यान भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी यांवर फलदायी चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. त्याशिवाय भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशीही गोर यांनी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत अँथ्रोपिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमादेई यांची भेट घेतली. प्रमुख क्षेत्रांमध्ये विकासासाठी एआयचा वापर करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचं सांगत पंतप्रधानांनी अँथ्रोपिक यांच्या विस्ताराचं स्वागत केलं आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी आज आग्रा इथल्या ताजमहालाला भेट देणार आहेत. ते आठवडाभराच्या राजनैतिक दौऱ्यावर भारत भेटीवर आले आहेत. दिल्लीमध्ये वाणिज्य संघटनेनं आयोजित केलेल्या उद्योग आणि व्यवसाय प्रतिनिधींच्या बैठकीतही ते सहभागी होतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी मुत्ताकी यांची स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता असून त्यामध्ये सुरक्षा, दहशतवादाला विरोध, मानवतावादी मदत तसंच अफगाण विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी व्हिसा हे विषय चर्चेला येऊ शकतात असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कॅनडाच्या हिंद प्रशांत धोरणाचा भाग म्हणून कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आजपासून 17 ऑक्टोबरपर्यंत भारत सिंगापूर आणि चीन दौऱ्यावर येत आहेत. भारत दौऱ्यामध्ये त्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. तसंच कॅनडा आणि भारत दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आर्थिक संधींना चालना देणाऱ्या कॅनडा आणि भारत देशातील व्यावसायिकांशी मुंबईत संवाद साधतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआ आणि महाआघाडी या दोन्हींच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपांसाठी व्यापक चर्चा सुरू आहे. भाजपच्या सुकाणू समितीची बैठक काल दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. मित्रपक्षांतील जागा वाटपाच्या व्यवस्थेवर तसंच भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या नावाविषयी बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दुसरीकडे महाआघाडीतील घटक पक्षही जागा वाटपासंदर्भात तोडणा काढण्याच्या प्रयत्न प्रयत्नात आहेत. राष्ट्रीय जनता दला पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी उमेदवारांची नावं अंतिम करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक घेतली, तर काँग्रेस पक्षानं पाटणा आणि दिल्लीमधील वरिष्ठ नेत्यांसमवेत दूरस्थ प्रणालीद्वारे बैठक घेतली. शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क गोळा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांनी युपीआयचा वापर करण्याचं आवाहन शिक्षण मंत्रालयानं शाळांना केलं आहे. राज्य केंद्रशासित प्रदेश तसंच एनसीईआरटी सीबीएसई केंद्रीय विद्यालय संघटना राष्ट्रीय विद्यालय संघटना यांसारख्या स्वायत्त संस्थांना पत्राद्वारे हे आवाहन करण्यात आलं आहे. शाळांमधील कायदेविषयक धोरणात्मक आणि संस्थात्मक सुधारणांच्या माध्यमातून जीवन आणि शिक्षण सुलभतेला प्रोत्साहन देण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा भाग आहे. उत्तर प्रदेशात बरेली इथं चोरीच्या खोट्या अफवेवरून जमावानं मारहाण करून हरिओम बाल्मिकी या व्यक्तीला ठार केलं. त्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल लखनौ इथं भेट घेतली. या कुटुंबाला न्याय सुरक्षा देण्याचं तसंच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन योगी यांनी दिलं आहे. बाल्मिकी यांच्या कुटुंबाला आवास योजनेअंतर्गत घर, बाल्मिकी यांच्या जागेवर पत्नीला नोकरी तसंच कुटुंबासाठी कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाईल असंही योगी म्हणाले. पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर तालिबाननं हल्ला केल्यानंतर काल रात्री पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर मोठी चकमक सुरु आहे. काबूलमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तालिबाननं पाकिस्तान सैन्याविरुद्ध सशस्त्र संघर्ष सुरु केल्याचं तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. दक्षिण हेल्मंड प्रांतातील पाकिस्तानच्या दोन चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला असून स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई विमानतळावर काल सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका भारतीयाला 61 जिवंत प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी अटक केली. या प्राण्यांमध्ये सरीसृप, दुर्मिळ सस्तन प्राणी आणि कीटकांचा समावेश आहे. हा प्रवासी बँकॉकहून मुंबईला आला होता. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शुक्रवारी 6 माओवाद्यांना अटक केली आणि मंगनार रस्त्यावर लावलेली स्फोटकं निकामी करण्यात यश मिळवलं. संशयास्पद व्यक्तींबाबत मिळालेल्या माहितीनंतर बारसूर पोलीस स्टेशन, जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली. बीडब्ल्यूएफ जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत चीननं गतविजेत्या इंडोनेशियाचा 2-0 असा पराभव केला, तर भारतानंही स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 30 अधिक देशांनी सहभाग घेतला होता. भारत त्याचा आयोजक होता. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी काही वेळापूर्वी दिल्ली हाफ मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ केला आहे. आशियातल्या या प्रमुख स्पर्धेत 45,500 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि भारतीय स्पर्धक सहभागी होत आहेत. यंदाच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये तिन्ही संरक्षण दलांचे अधिकारी सहभागी होत आहेत. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत भक्कम स्थितीत असून भारतानं 378 धावांची आघाडी घेतली आहे. यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर भारतानं 5 बाद 518 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. जयस्वालनं 175 धावा केल्या तर शुभमन गिलनं नाबाद 129 धावा केल्या. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाची सुरुवात मात्र अडखळत झाली. कालचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजच्या 4 बाद 140 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. विशाखापट्टणम इथं दुपारी 3 वाजता हा सामना सुरु होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेला प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट. शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी युपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातल्या पहिल्या डावात भारताकडे 378 धावांची आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.